भाषा आपली सर्वांचीच. लेख सातवा, क्रियेविण वाचाळता. भाषेतला, कोणत्याही भाषेतला सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद. मुख्य घटना काय आहे, त्यात नक्की काय घडतं आहे हे सांगण्याचं काम करणारा शब्द, ते सांगणारं पद म्हणजे क्रियापद. क्रियापदं सर्वच भाषांमध्ये असली तरी ती सारखी नसतात. क्रियापदांचा विकास हा त्या त्या भाषेत अगदी स्वतंत्रपणे झालेला असतो. तो विकास म्हणजे त्या भाषिकांचं वैशिष्ट्य असतं. तो भूभाग, तिथली माणसं, त्यांचा इतिहास, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अशा एक ना अनेक गोष्टींच्या शतकानुशतकांच्या परंपरेतून क्रियापदांचं रसायन तयार झालेलं असतं. पण ह्या सगळ्याची जाणीव आपल्याला सहजासहजी होत नसते. आपण जेव्हा आणखी एखादी नवी वेगळी भाषा डोळसपणानं शिकू लागतो, तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होऊ शकते. खाणे, पिणे, येणे, जाणे यासारख्या अत्यंत प्राथमिक क्रियापदांच्या बाबतही जगातल्या भाषांमध्ये इतकी विविधता आढळते की ते जाणून घेणं मनोरंजक आहे. आम्ही रोशोगुल्लो खाई, आम्ही जोल खाई, किंतु आम्ही शिगरेट खाई ना. मी रसगुल्ला खातो, मी पाणी पितो, पण मी सिगरेट ओढत नाही. ह्या बंगाली वाक्यात तीन ठिकाणी खा ह्या धातूचा, क्रियापदाचा उपयोग झाला आहे, पण ह्या बंगाली वाक्याचं मराठी भाषांतर करताना मात्र आपल्याला तीन वेगवेगळ्या क्रियापदांची गरज भासते. कारण मराठी भाषिक समाजाच्या कल्पनेप्रमाणे मुखानं सेवन केलेला पदार्थ काय स्वरूपाचा आहे ह्यावर क्रियापद कोणतं वापरायचं हे अवलंबून असतं. बंगाली भाषिकांच्या दृष्टीने मुखानं सेवन केलं की त्याला खाबो म्हणतात, पण आपल्या दृष्टीनं पदार्थ घनरूप असेल तर खाणे, द्रवरूप असेल तर पिणे, आणि वायुरूप असेल तर ओढणे, अशी तीन वेगळी क्रियापदं वापरणं आवश्यक असतं. ह्याच क्रियांच्या संदर्भात हिंदीचा विचार केला तर असं दिसतं की वायुरूप पदार्थाच्या सेवनासाठी हिंदीत वेगळं क्रियापद नाही, त्यामुळे हिंदी भाषिकांना सिगरेट पिना शिवाय पर्याय नसतो. वस्त्र परिधान करण्याच्या बाबतीत मराठीत प्रामुख्यानं दोन क्रियापदं आहेत, नेसणे आणि घालणे. ह्या दोन क्रियापदांमध्ये फरक काय आहे? नेसण्यासाठी वस्त्र हे न शिवलेलं असावं लागतं आणि कमीत कमी प्रक्रिया केलेलं, शिंपी नावाच्या प्राण्याचा स्पर्श न झालेलं वस्त्र असेल तर नेसणे, साडी नेसणे, धोतर नेसणे, वलकलं नेसणे इत्यादी. पण वस्त्रावर शिवणकामाचे संस्कार झालेले असतील तर त्यासाठी घालणे शब्द वापरावा लागतो, म्हणजे सदरा घालणे, पॅन्ट घालणे, झंपर घालणे इत्यादी. पण समजा रीतसर नेसणं किंवा घालणं होत नसेल, घाईघाईनं केवळ अंगाभोवती लपेटण्याचा प्रकार होत असेल, नेसण्याच्या क्रियेतला कोणत्याही कौशल्याचा, नीटनेटकेपणाचा भाग तिथे नसेल, तर त्या क्रियेला नकारात्मक अर्थ असणारं गुंडाळणे हे क्रियापद वापरलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ लुंगी गुंडाळणे, साडी गुंडाळणे वगैरे. पूर्वी पाच वारी साडी नेसणाऱ्या बायांची हेटाळणी करताना नऊवारी साडी नेसणाऱ्या बाया म्हणत असत, तिचं काय बाई, बरं आहे, एवढीशी साडी गुंडाळली की झालं. मराठीत वापरात असलेल्या नेसणे, घालणे, निगुंडाळणे या क्रियापदांसारखा बारकावा हिंदीत नाही की इंग्लिशमध्येही नाही. लज्जारक्षणासाठी काहीही परिधान केलं तरी तिथे पहेन्ना किंवा इंग्रजीत टू वेअर असा एकमेव शब्द वापरता येतो. वस्त्राच्या प्रकाराला किंवा परिधान करण्याच्या कौशल्याचा विचार हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये होत नाही. आपल्यासमोर एक वर्तमानपत्र आहे. आपण ते उचललं की ते आपण आपल्या हातात धरतो. पण समजा भल्या मोठ्या टेबलाच्या विरुद्ध बाजूला तुमचा मित्र बसलेला आहे तर तो ते वर्तमानपत्र उचलून तुमच्या दिशेला टाकेल, बिरकावेल आणि म्हणेल झेल. तुम्ही ते झेलाल. समजा चोर पळतोय आणि तुम्ही त्याच्या मागे पळत पळत जात आहात, त्या क्रियेच्या शेवटी तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला पकडाल. म्हणजे धरणे, झेलणे आणि पकडणे ह्या तीन क्रिया मराठी भाषिकांच्या दृष्टीनं वेगवेगळ्या आहेत. ह्या तीनही ठिकाणी दुसरं कोणतंच क्रियापद चालणारच नाही. ह्याच प्रसंगाचा इंग्लिशच्या दृष्टीनं विचार करा. पहिल्या ठिकाणी यू होल्ड द न्यूजपेपर, दुसऱ्या ठिकाणी यू कॅच द न्यूजपेपर आणि तिसऱ्या ठिकाणी यू कॅच द थीप. ह्याचा अर्थ इंग्लिशमध्ये दोन क्रियापदांनीच हे काम साधलं आहे. आता हिंदी भाषेच्या दृष्टीनं विचार केला तर ह्याच तीन प्रसंगांच्या तीन वाक्यांमध्ये मैने अखबार हाथ में पकड़ा है, मैने गेंद पकड़ी, मैने चोर को पकड़ा. म्हणजे हिंदी भाषिक या सगळ्यांसाठी फक्त एकच क्रियापद वापरतो, पकडणा. ह्या सगळ्याचा बारकाईनं विचार केला तर लक्षात येतं की मराठीत ह्या क्रियेचे सारे बारकावे लक्षात घेतलेले आहेत. स्थिर वस्तू असेल तर त्यासाठी धरणे क्रियापद, वस्तू अस्थिर हलणारी असेल तर तिचं हलणं काय प्रकारचं आहे हा विचार मराठीत होतो. वस्तू बोलणाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं येत असेल तर झेलणे, चेंडू झेलणे. आणि वस्तूची, कर्माची आणि बोलणाऱ्याची, कर्त्याची दिशा एकच असेल तर पकडणे, गाडी पकडणे, चोराला पकडणे. दिशा एकच आहे की विरुद्ध आहे ही परिस्थिती इंग्लिश भाषेत विचारातच घेतली जात नाही. आणि हिंदीत तर वस्तू स्थिर आहे की अस्थिर आहे याचा कसलाच विचार होत नाही असं ह्या क्रियापदाच्या बाबतीत दिसतं. आता पिणे म्हणजे द्रवपदार्थाचं सेवन असं म्हटलं तर तेही 100% खरं असतं असं नाही. मराठीच्या दृष्टीनं द्रवरूप किंवा पळी वाढ्या पदार्थाचं सेवन आपण जेवताना करत असू तर त्यासाठी आपण खाणे असाच शब्द वापरतो. आमटी, खीर हे पदार्थ आपण जेवताना खातो. पण आमटीची किंवा खिरीची वाटी उचलून सरळ तोंडाला लावली तर मात्र आपण त्या ठिकाणी पिणे शब्दाचा प्रयोग करतो. बुडबुड घागरीच्या गोष्टीतसुद्धा मी खीर खाल्ली तर असाच प्रयोग आहे. इंग्लिशमधल्या टू ईट ह्या क्रियापदामध्येही हाच विचार दिसतो. म्हणूनच यू ईट सूप. पण एखाद्यानं प्लेट उचलून सरळ तोंडाला लावली तर तिथे मात्र ड्रिंक शब्दाचा उपयोग करावा लागतो. आपल्या समाजाचा विचार केला तर असं दिसतं की मराठीच्या जोडीनं आपला हिंदी भाषेशी संबंध येतो आणि बऱ्याच जणांचा इंग्लिशशीही. जर आपण प्रत्येक क्रियापदाचा अशा प्रकारे विचार केला की ह्यात काय आहे, कशा कशाचा विचार केलेला आहे आणि त्याचा आपल्या मराठीतल्या क्रियापदाशी कसा संबंध आहे, मराठीतल्या त्याच्यासारख्या जवळपासच्या क्रियापदात काय काय आहे किंवा काय नाही, तर आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल. आपल्या मातृभाषेचे बारकावे आपल्याला जेव्हा पक्के कळतील, तीव्रतेनं जाणवतील, तेव्हाच आपल्याला इतर भाषा चांगल्या येऊ शकतील. कारण हे सगळं साध्य करण्यासाठी आपल्याला खरा आधार, मूलाधार असतो तो आपल्या मातृभाषेचाच. तिच्या विना ही तुलना होऊच शकणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आपण मुळीच विसरता कामा नये. अशा प्रकारे आपल्यात तौलनिक दृष्टिकोन विकसित झाला तर आपल्याला जगातल्या कोणत्याही भाषेत प्रावीण्य मिळवणं अवघड राहणार नाही. कारण आपल्याला खरीखुरी कृती, क्रिया गवसलेली असेल.